नमस्कार, आकाशवाणी पणजीच्या प्रादेशीक खबरां विभागावर बी अक्षता बोडके तुमकां प्रादेशीक खबरो दिता. सरकारान आयुष ह्या स्वतंत्र खात्याची स्थापना केल्या. हे विशींचो आदेश सर्वसामान्य प्रशासन फाट्यान जारी केला. गोंय सरकारान कामकाज नेम 1987 मदीं दुरुस्ती करून नवे 58 खाते तयार केला. ह्या खात्या खातीर आतां स्वतंत्र मंत्री आसतलो. आयुष धोरण तयार करून आयुर्वेद होमिओपॅथीक वाठाराच्या उदरगतीचो वावर आतां ह्या खात्यामार्फत जातलो. धारगळ हांगा केंद्र सरकार मार्फत आयुष हॉस्पिटल स्थापन जालां. हे भायर गोंयान आयुर्वेदीक तशेंच होमिओपॅथीक महाविद्यालयां आसात. भलायकी खात्यान लेगीत आतां आयुर्वेदीक दोतोरांची नियुक्ती जावपाक लागल्या. राज्यांत जी आयुष हॉस्पिटलां आनी डिस्पेन्सरी आसात तांचेर नियंत्रण तशेंच प्रशासन आयुष खात्यावरवीं जातलें. साखळीचे रविंद्र भवन हो दिवचल आनी 70 तालुक्या खातीर कला आनी संस्कृतायेचो पूल थारला. राज्यांतल्या सगळ्या रविंद्र भवनां मदीं साखळी रविंद्र भवन सगळ्यांत बरें आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलें. रविंद्र भवनांत अतिरिक्त सुविधा खातीरच्या कामाचो बुन्यादी फातर घालपाच्या सुवाळ्यांत ते उलयताले. ह्या सुविधांचो लोकांक फायदो जातलो अशें तांणी सांगलें.
ब्लॅक बॉक्स कॅफेटेरिया आनी अलॉंग विथ द 600 कॅपेसिटी हॉल हो जो आसा हो बांदता आनी त्याच बरोबर आमी म्हणटा बर्थडे फंक्शन ऑर्गनायज करपा खातीर आनी एक धाकटो हॉल म्हणजे तांकां फक्त बर्थडे खातीर घेवपाचो आसात जेणे करून तांकां ह्या सगळ्या पद्दतीच्यो एक्टिविटीज पावसान गिमान सगळ्या पद्दतीच्यो एसी थिएटरांत तांकां पिक्चरूय पळोवपाक मेळच्यो आनी ह्यो एक्टिविटी करपाक मेळच्यो म्हणून दीस इज अ फ्युचरिस्टीक फुडल्या 25 वर्सांक साखळेकारांची गरज ओळखून जी फेसिलिटीज तांकां हांगासर आमी अवेलेबल करून दिता.
गोंयांत 2022 सावन मलेरिया ह्या दुयेंसाचें प्रमाण शुन्य जालां. ताका लागून राज्याक मलेरिया निर्मुलनाचो दर्जो मेळूं येता अशी म्हायती वेक्टर बॉर्न रोग नियंत्रणाचे प्रभारी भलायकी अधिकारी डॉ कल्पना महात्मे हांणी दिली. संवसारीक मलेरिया दिसाच्या कार्यावळींत त्यो उलयताल्यो. राज्य अधिकाऱ्यांनी आतां पयलें पावल म्हणून दक्षीण गोंय जिल्ह्याक मलेरिया निर्मुलनाचो दर्जो दिवपा खातीर अर्ज केल्या अशी म्हायती तांणी दिल्या.
सो एवरी इयर आमकां थीम आसता गव्हर्मेंट ऑफ इंडिया दिता. सो ड्रिवन टू एंड ह्या वर्साचो थीम म्हणजे ड्रिवन टू एंड मलेरिया नाव वी कॅन नाव वी मस्ट. सो आतां कितें जालां वी आर ऑल द स्टेट्स आर गोईंग फॉर मलेरिया एलिमिनेशन स्पेशली गोवा फॉर दॅट मॅटर. गोवा इज एक्सपेक्टेड गोवा डजंट हॅव इंडिजिनियस केसीस फ्रॉम 2022 ऑनवर्ड इंडिजिनियस लोकल केसीस नो डेथ्स फ्रॉम 2018. सो गोवा हॅज क्वॉलिफाईड फॉर एलिमिनेशन.
कर्मचारी भरती आयोग तर्फे पुलीस शिपायांच्या 500 पदां सयत 709 पदां खातीरची पहिली सीबीटी परिक्षा 16 मे 17 मे 24 मे 30 मे आनी 31 मे अशे 5 दीस परिक्षा जातली. आयोगान 13 फेब्रुवारी 2026 दिसा पदां खातीर अर्ज मागोवपी जायरात दिल्ली. सगळ्यांत चड म्हणजे 709 पदां खातीरची अंदूच्या वर्साची ही पहिलीच सीबीटी परिक्षा जाता. परिक्षेची थळां तशेंच वेळापत्रक उपरांत जाहीर जातलें. एडमिट कार्ड लेगीत आयोगाच्या संकेतथळाचेर उपलब्ध आसतलें. गोंय पुलिसांच्या दिल्ल्या म्हायतीच्या आदाराचेर हिमाचल प्रदेश पुलिसांनी गौतम खट्टर हाका काल कुल्लू अटक केलो. वास्को एका कार्यावळी वेळार सेंट फ्रांसीस झेवियरांचेर केल्ल्या अपमानकारक टिप्पण्यांच्या फाटभुंयेर गोंय पुलिसाचो क्रायम ब्रांचाचो पंगड ताचो सोद घेतालो. गुन्यांव फाट्याचो पंगड ताका ताब्यांत घेवन गोंयांत हाडटलो अशी म्हायती पुलिशे कडल्यान मेळ्ळ्यात. गोंय शालांत मंडळान घेतिल्ल्या यत्ता 10वीच्या परिक्षेचो निकाल आयतारा 26 एप्रिलाक सांजे 5 वरांचेर परवरी हांगा शालांत मंडळाच्या मंथन सभाघरांत जाहीर जातलो. प्रसार भारतीन दूरदर्शन केंद्र पणजी हांगा नैमित्तीक पदा खातीर अर्ज मागल्यात. संपादकीय सहाय्यक वृत्तवाचक सीजी ऑपरेटर पदा खातीर इत्सूक उमेदवार 30 एप्रील मेरेन अर्ज करूं शकतात. तशेंच आकाशवाणी पणजी न्यूज रिडर कम ट्रान्सलेटर नैमित्तीक पदा खातीर तात्पुरत्या करारा खातीर अर्ज मागयता. अर्ज करपाक निमणी तारीख 17 मे आसा. हवामान खात्यान 24 ते 26 एप्रील ह्या काळांत राज्यांत वादळी पावस जगला आनी वराक 30 ते 40 किलोमिटर वेगाचो वारो व्हांवपाचो अदमास उक्तायला. आयज आयपीएल क्रिकेट सर्तीन अरुण जेटली स्टेडियमाचेर दिल्ली कॅपिटल्स आनी पंजाब किंग्स पंगडा मदीं दनपरां 3:30 वरांचेर मॅच सुरू जातली. आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोंपल्यो. मुखावेलें प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयज सांजे 7:20 मिनटांनी आयकूंक मेळटलें. नमस्कार.